नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं स्वागत करते. मागच्या भागात मी ज्या वॉरेन बफेट यांच्या गुंतवणुकीबाबतच्या मुद्द्यांचं विश्लेषण केलेलं त्याला तुमचा खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच जणांनी याबद्दल अधिक माहिती द्यावी अशीही विनंती केली, त्याची नोंद घेऊन ह्या भागात मी सादर करते की तुम्ही गुंतवणूकदार कुठल्या चार चुका करतात. तर बघूया कुठल्या चार चुका आपण गुंतवणुकीमध्ये टाळू शकतो. तर पहिली आहे भीती वा लोभ. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बाय हाय अँड सेल लो. स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला ही गडबड होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं रिसेशन आलं किंवा आता जसं पॅन्डेमिकच्या काळामध्ये पण बाजारभाव घसरले, तेजी जाऊन मंदीमध्ये बाजार जाऊ लागला, त्यामुळे बऱ्याच शेअर्सचे रेट्स कमी झाले. अशा वेळेला बरीच जणं काय करतात तर घाबरून जाऊन आपले शेअर्स विकून टाकतात. सोन्याच्या बाबतीतही बऱ्याच जणांनी हेच केलं. आधी सोनं ज्या भावात होतं त्याच्यानंतर ते उतरत चाललं आणि घाबरून जाऊन लोकांनी सोनंही देखील विकलं. तर होतं काय की मंदीच्या काळात जेव्हा तुम्ही असे जेव्हा विकतात त्यात तुमचं नुकसान होतं. या उलट जर तुम्ही रिसेशनमध्ये किंवा मंदीमध्ये जर तुम्ही शेअर्स विकत घेतले तर तुम्हाला त्याचा योग्य भावामध्ये तुम्हाला ते शेअर्स मिळतात आणि भविष्यात मंदी काही नेहमीच राहत नाही, बरोबर ना? काही वर्षांनी काळ बदलतो, मार्केट्सचे रेट्स वाढतात, मग त्याचा आपल्याला पुरेपूर मोबदला आणि तेजीतमधल्या जेव्हा मार्केट येतं त्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळतो. म्हणूनच भीती आणि लोभ लांब ठेवा आणि मंदी असताना घाबरून जाऊन विनाकारण काहीतरी डिसिजन घेऊ नका. दुसरा आहे ओव्हर ट्रेडिंग. ही एक चूक बरेच जण करतात. उदाहरणार्थ समजा की तुमच्या कुठल्या तरी एका कंपनीमध्ये तुम्ही पैसे गुंतवले आहेत, जसं HDFC वा इन्फोसिस, आणि तुम्हाला त्यातून 15% किंवा 13% वार्षिक परतावा मिळतो आहे आणि दुसरीकडे तुम्हाला दिसतंय की दुसऱ्या एखाद्या कंपनीचे भाव तेजीत आहेत, जसे समजा उदाहरणार्थ रिलायन्स आहे जे 40% तुम्हाला वार्षिक उत्पन्न देते आहे, किंवा अजून एखाद्या कंपनीचे भाव 20% तुम्हाला त्यातनं परतावा मिळतोय. तर अशा वेळी आपण काय करतो का, ज्यात आपण आधी गुंतवणूक केलेली आहे ज्यातून आपल्याला कमी परतावा मिळतोय त्यातून आपण पैसे काढून घेतो आणि दुसऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो. तर ह्यालाच म्हणतात ओव्हर ट्रेडिंग. ही एक मोठ्यात मोठी चूक आहे गुंतवणुकीतली, कारण यात खूप मेहनत करावी लागते आणि अधिक रक्कमही प्रत्येक व्यवहारासाठी द्यावी लागते. ह्याच्यात एक्स्ट्रा ब्रोकरेज तुम्हाला द्यावा लागतो, नवीन रेट्सनी तुम्हाला फेस व्हॅल्यू जी असते शेअर्सची ती बदललेली असते, त्यामुळे आधीचे जे आपण रेट्समध्ये जे शेअर्स गुंतवलेले असतात त्याचा आपल्याला मोबदला तर म्हणजे त्या हिशोबाने मिळतो, पण जी नवीन तुम्ही जेव्हा दुसऱ्या कंपनीमध्ये शेअर्स घ्यायला जातात त्यावेळेला त्याचे भाव देखील त्या बाजारभावाप्रमाणेच तुम्हाला घ्यावे लागतात, तर त्यातही आपलं नुकसान होत असतं. म्हणूनच शेअर्सचे भाव देखील खाली, आणि परत काय होतं की जे तुम्ही आता नवीन घेत आहेत शेअर्स त्याचे भाव देखील भविष्यात खाली जाऊ शकतात, म्हणजे तो ती एक भीती पण आहे. तर असे सगळे ह्यात रिस्क इन्वॉल्ड असते, तर त्याच्यासाठी तुम्ही नीट विचार करून आणि शांतपणे तुमचं हे ओव्हर ट्रेडिंग टाळावीत. तिसरा आहे नियंत्रणाचा भ्रम. म्हणजे काय तर समजा की यावर्षी तुम्हाला 35% परतावा मिळाला तुमच्या सगळ्या गुंतवणुकींमधून, जसे समजा सोनं आहे, रिअल इस्टेट आहे, स्टॉक आहे किंवा कमॉडिटीज, फॉरेन एक्सचेंज इत्यादी. तर ह्यातून असं समजू नका की तुम्हीच पूर्ण बाजाराचं नियंत्रण करत आहात. तुम्ही स्वतःला चाणाक्ष समजू नका. कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही काही चुका देखील करू शकता, कारण तुम्ही अतिविश्वासू बनाल. विश्वास व अतिविश्वास किंवा गर्विष्ठपणा यात सूतमात्राचा फरक असतो. म्हणूनच एक योग्य मानसिकता ठेवा, भ्रम बाळगू नका आणि नीट सतर्क राहूनच गुंतवणूक करा. चौथी चूक गुंतवणूकदार बऱ्याच वेळेला करतात ती म्हणजे दुसऱ्यांकडून सल्ले घेणे, अगदी कुणाकडूनही. जे स्वतःला तथाकथित व्यावसायिक म्हणवतात अशा व्यक्ती तुम्हाला सल्ले देखील अशा व्यक्ती तुम्हाला सल्ले देतील की ह्यात पैसे गुंतवा, त्यात नको असं. तर काही जण तर अगदी यूट्यूब व्हिडिओ बघून देखील गुंतवणूक करतात. तर असं कृपा करून कधी तुम्ही करू नका, ही खूप मोठी घोडचूक होईल. यूट्यूबमध्ये जे काही लोक सांगत असतात ते त्यांना मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते, कारण त्यांना त्या कंपनीकडून त्याच्यासाठी मोबदला मिळत असतो. म्हणूनच आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका, स्वतः नीट अभ्यास करा आणि मगच योग्य निर्णय घ्या. आशा करते की ह्या चुका तुम्ही तरी भविष्यात कधीही करणार नाहीत व स्वतः योग्य पडताळणी करूनच निर्णय घ्याल. योग्य गुंतवणूक करा व सुखी राहा. धन्यवाद.